नमस्कार रसिको, मी डॉक्टर आनंद नाडकर्णी. नव्या शतकाचे गाणे या संग्रहातल्या गीतांविषयी तुमच्याशी काही बोलायचं आहे. ठाणे शहरामध्ये आमची ही संस्था इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH जवळजवळ 17 वर्षांपूर्वी जन्माला आली. सुदृढ मन सर्वांसाठी हे घोषवाक्य असलेल्या या संस्थेतर्फे विविध वयोगटातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी अनेक सेवा आणि अनेक उपक्रम सुरू झाले. त्यातला आमचा एक महत्त्वाचा उपक्रम दरवर्षी होणारा 1991 पासून ते आज तागायत म्हणजे वेध व्यवसाय परिषद. 9वी, 10वी, 11वी, 12वी तसंच महाविद्यालयातील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यासाठी व्यवसायाच्या नव्या दिशा, नव्या आशा आणि नव्या वाटा कोणत्या असाव्यात, व्यवसायाची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, या संदर्भातली माहिती पोहोचवावी म्हणून या परिषदेचा जन्म झाला. आणि या निमित्ताने पहिल्यांदा शेकडो आणि त्यानंतर हजारो विद्यार्थी डिसेंबर महिन्यातल्या शनिवार रविवारी एकत्र जमायला लागले. शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी मिळून जवळजवळ 16 ते 18 तास या हजारो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना एका जागी खिळवून ठेवायचं, त्यांची एकाग्रता भंग होऊ द्यायची नाही यासाठी काय करावं असा प्रश्न संयोजक म्हणून आणि रंगमंचावरून ह्या सर्वांशी बोलणारा संवादक म्हणून अशा दोन्ही बाजूंनी माझ्यासमोर होता. या प्रश्नाचं एक उत्तर होतं गाणी तयार करणं आणि ती गाणी या मुलांना शिकवणं. यातूनच या सर्व गीतांचा आणि त्यांच्या चालींचा जन्म झाला. आणि मग जसजशी वेद व्यवसाय परिषद पुढे सरकायला लागली तसतशी या गाण्यांची सुद्धा एक परंपराच निर्माण झाली म्हणाना. दरवर्षी नवीन वर्षाच्या वेदचे वेद लागले की पालक आणि मुलं मला विचारायला लागतात यावर्षी नवीन गाणं कोणतं. वर्ष उलटत गेली, वेदने 15व्या वर्षात पदार्पण केलं आणि असं वाटायला लागलं की आता बरीच गाणी जमा झाली गाठीला, शेकडो मुलं गायला लागली ही गाणी. मग इथं परिषदेसाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या ओठांवर रुळणारी ही गाणी सर्वांच्यापर्यंत का पोहोचू नयेत, ह्या धडपडीतूनच जन्म झाला या कॅसेटचा, या CD चा नव्या शतकाचे गाणे.
Thank you. दहेज का बुरा रिवाज है, आज देश में समाज में है तबाह आज आदमी, लूट पर टिके समाज में हम समाज भी बनाएंगे, आदमी को ढूंढते हुए हम समाज भी बनाएंगे, आदमी को ढूंढते हुए आ गए यहाँ जवा कदम,
रागिनी को ढूंढते।